कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी यतीन कार्यकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
कयामत से कयामत तक फिल्म जी खूप लोकांच्या मनात बसली आहे, त्यात जरी तुमचा छोटासा रोल असला तरी पण बरंच काही सांगून जाणारा रोल होता. सो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, काय मेमरीज आहेत त्याच्या?
कसं झालं, आम्ही होली जस्ट संपली होती, केतन मेहताची फिल्म आहे होली, तेव्हा मग सगळ्यांची मैत्री झाली, एकत्र आलो वगैरे वगैरे वगैरे. आणि एकदा फिल्म संपल्यानंतर मी बाईकवर होतो आणि अचानक बाजूनी गाडी येऊन थांबली बँड्राच्या सिग्नलला, आणि तिकडून ए येतोय अशी म्हटलं. आमिर होतो बसला, ए काय कर रे तू, तू काय कर रहा इधर? म्हटलं भाई तू इधर जा रहा हो शिवाजी पार्क, ते काम कर महबूब स्टुडिओ जा, उसके सामने ना ग्राउंड फ्लोर पे मेरे भाई का नया फिल्म होने वाला है, तेरे पास फोटो है क्या? अभी नहीं है, फोटो तो नहीं है. मैं काम करता हूँ, मैं शिवाजी पार्क में मेरा काम कर लेता हूँ, फिर घर जाके फोटो लूंगा और उसके पास ड्रॉप कर दूंगा. ओके ओके ठीक है. फोटो घेऊन मी गेलो तिकडे आणि झालं. चार दिवसांनी मला फोन आला की आप प्लीज कम, वी वॉन्ट टू ऑडिशन यू. तिकडे गेल्यावर डिरेक्टर आला, त्यांनी बघितलं, नो नो यू आर टू सोफिस्टिकेटेड फॉर दॅट रोल, वी आर ऍक्च्युली लुकिंग फॉर अ किलर, वुड यू माइंड प्लेइंग वन ऑफ द friends of the villain who gets beaten up or whatever. No objections, no problem. Nantar manala, the hero is Amir Khan, he is my cousin. I'm Mansoor Khan, I'm the director, and the name of the film is Kayamat Se Kayamat. Okay fine. बाबाचं कॅरेक्टर होतं, मॅक मकरंद देशपांडेने केलं होतं, त्याच्याबरोबर मी आम्ही त्या चार याच्यात मारामारीचा डिशुम डिशुमचा ग्रुप होतो, पण त्याच्या पण आठवणी खूप आहेत.
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही ते म्हणजे इकबाल ह्या फिल्म मध्ये, त्याबद्दलच्या काय आठवणी सांगाल सर?
मुन्नाभाई MBBS झाली होती आणि त्याच्यानंतर आता आपण सिरियल बिरियलच्या मागे लागू असं म्हटलं आणि काही एक सिरियलच्या बोलणी चालू होती, इतक्यात मला फोन आला की मी सुभाष गाईंच्या ऑफिसमध्ये बोलतोय. त्यांनी सांगितलं की अशी फिल्म आहे, एक मुलगा असतो तो मुखबधीर असतो आणि त्याच्या वडिलांचा रोल तुम्हाला आहे, चांगलं आहे करू ना आपण, नक्की करू. ते म्हणाले तुम्ही ऑडिशन देऊ शकाल का? म्हटलं हो देईन ना. दोन सीन होते, एक सीन होता जिकडे ना मी आणि प्रतीक्षा बोलतोय की हमारा बेटा अकेला पड गया, नाही तो एक सीन होता. आणि दुसरा सीन होता जिकडे मी त्याच्यावर चिडतो आणि त्याचे बूट जाळतो. थांबलो मी, एक मिनिट, हा मुलगा मुखबधीर आहे ना, मग ह्याला मी डायरेक्टली कसं बोलू शकतो?
बरोबर आहे,
याच्याशी मला स्पेशल लँग्वेजनीच बोलायला पाहिजे ना. तर ती म्हणाली या या, आणि ती ना तिथं काय झालं, ती स्टॉप करायला विसरली होती, ते रेकॉर्ड झालं. दुसऱ्या दिवशी मला फोन आला की नागेश कुकनूर डिरेक्ट करता. नागेश कुकनूर डिरेक्ट करता, वा व्हेरी गुड, आणि तुम्हाला भेटायला बोलवलंय. आम्ही बँड्राला CCD मध्ये भेटलो, त्याला म्हटलं तू मला का कास्ट केलं? या आय आय लाईक युअर रोल इन Munnabhai MBBS, it was nice, you did a good job. And secondly, you know, I saw that audition, you created that language. You are the only one who did that. No one else even thought about doing it. Kya baat hai, thank you. त्याच्यानंतर खरी गंमत झाली. मी म्हटलं हां बरं छान, तुझी कास्ट सांग ना. म्हटलं दॅट ड्रंकन मॅन इज गोइंग टू बी प्लेड बाय नसीरजी. ओके ओके ओके. अँड हु इज द कोच हु इज टीचिंग यू? तो ही इज गिरीश कर्नाड सर. म्हटलं वाव, तू सगळ्यांची नावं घेतोयस, तू इकबालचं नाव का नाही घेतोयस? हु इज इकबाल? आय डोंट हॅव अ इकबाल. म्हटलं व्हॉट, दोन महिन्यावर तुझं फिल्मिंग आहे, तुझ्याकडे इकबाल नाही? देर आर ऍक्टर्स हु हॅव टीम्स, जस्ट गो टू देम. तुम्हाला हा रिअली यू हॅव एनीबडी हु कॅन हु आर ऍक्टर्स अँड कॅन प्ले क्रिकेट? म्हटलं आहे, दोन नावं दिली होती, पहिलं नाव श्रेयसचं होतं
आणि दुसरं
संत्या, संतोष
जोगेकर. सो श्रेयस गॉट सिलेक्टेड अँड
नाव.
अजून एक रोल ज्याबद्दल मला असं वाटतं म्हणजे ऑफिसमध्ये सत्ता चर्चा सुरू होती, सरकारनामा या फिल्म बद्दल. तर सरकारनामा बद्दलच्या काय आठवणी आहेत तुमच्या?
खूप छान छान आठवणी आहेत. श्रावणी देवधर यांनी तो दिग्दर्शित केलेला सिनेमा, पहिल्यांदा मी तिच्याबरोबर काम केलं, दुसऱ्यांदा मी प्रभावळकरांबरोबर काम केलं. जेव्हा सरकारनामा फिल्म रूपात बनवली, कादंबरी आहे ना, तर फिल्म रूपात बनवली तेव्हा हे कॅरेक्टर गोखल्याचं ह्यांनी करायचं असं
ठरलं
होतं. हा, डोळ्यांमुळे ते ठरलंच होतं. तर त्या फिल्मसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आशुतोष गोवारीकरनी दिली होती. त्यांनी माझा तो सीन बघितला जिकडे दिलीप काकाचं कॅरेक्टरला भेटायला एक दुसरा तो येतो आणि तो सांगतो की अरे साहेब ते तर चाललंय बाहेर, आणि तो दिलीप काकाचं कॅरेक्टर म्हणतो की मग मी काय करू? आणि मग मी ह्याला समजत अहो तो गेलाय तिकडे, आता तुम्ही हे हे अशी खेळी खेळा.
शकुनी मामा सर बेसिकली तुम्हाला प्ले
करायचा होता. असं तो होतं. आणि आशुनी मला कॉम्प्लिमेंट ही दिली की नॉर्मली कसं होतं की ऍक्टर जेव्हा लाईन असेल तेव्हा बोलतो, मी जेव्हा तो वाक्य समोरचा माणूस बोलला तिकडून माझी थॉट प्रोसेस सुरू केली आणि तेवढ्या वेळात नंतर दिलीप काका आपलं वाक्य बोलला. आणि ते तो मला म्हणाला की यार येतील ते मागे तुझे थॉट प्रोसेस जी सुरू दाखवलीस ना पटकन त्याच्या वाक्यावरती, दॅट वॉज अमेझिंग.
ट्रू ऍक्टर म्हणजे ऍक्च्युली यू लिव्ह द कॅरेक्टर. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर मध्ये जीव ओतून ते काम करता, त्यामुळे कदाचित आम्हाला तेवढी चीड येते बघताना. मग
किंवा दुःखही होतं, माझी माझी आई ज्या मरडली होती मला डोक्यात दगड घालून मारून टाकतो ना सरकार नावामध्ये, तर झामरडली होती. म्हटलं मम्मी तू या इंडस्ट्रीची येते खोट आहे तुला माहिती तरी ना, चांगलं होतं ना कॅरेक्टर, मस्त होतं ना मारलं तर.
दॅट्स रिअली स्वीट. असं ऍक्टर सोबत होऊ शकते की 93.5 रेड एफएम बजाते रहो.